buzz.com.
महायुद्ध कर्ण भाग तीन शस्त्र स्पर्धा. हस्तिनापुर नगरीचं प्रवेशद्वार जसं दिसू लागलं तसा मला उत्साह वाटू लागला. तब्बल 12 वर्षांनी मी हस्तिनापूरला परतत होतो. भगवान परशुरामांनी दिलेल्या शापानं जळत असलेल्या माझ्या मनाला गंगेच्या दर्शनानं का होईना शांततेचा स्पर्श झाला होता. गंगेच्या पाण्याकडे बघण्यात मी इतका रमून गेलो की इतक्या वर्षात हस्तिनापूर किती बदललंय हे मला कळलंच नाही. पण हस्तिनापूर बदललं असलं तरी इथली शांतता आज वेगळीच वाटत होती. काहीतरी अशुभ घडलं असल्याची शंका माझ्या मनाला चाटून गेली. मी तो विचार लागलीच झटकला आणि मार्गावरून जाणाऱ्या वाटसुरूला विचारलं आणि त्यानं जे सांगितलं ते ऐकून मनावरचं निराशेचं मळब झटकून मी क्रीडांगणाकडे धाव घेतली. आज माझ्या कष्टाचं फळ मला मिळणार. संपूर्ण दुनियेला आज कळलं असतं कर्णाचं सामर्थ्य. जन्माला आभूषणांप्रमाणे परिधान करणाऱ्या समाजाला कळणार होतं की वास्तविक रणभूमीवरील जय पराजय सामर्थ्यानं कर्मानं सिद्ध होतो जन्मानं नाही. आज हस्तिनापुरात शस्त्र स्पर्धा आयोजित केली होती. क्रीडांगणाच्या प्रवेशद्वाराशी जाताच गुरु द्रोणांचे शब्द कानात शिशाचा रस ओतावे तसे घुसले. पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो, आजच्या ह्या स्पर्धेचा विजेता निश्चितच अर्जुन आहे. अर्जुन कुरु कुमारांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेच, परंतु संपूर्ण दुनियेतही अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर कुणी नाही. माझ्या मनातील अस्वस्थता संघर्ष मला स्वस्थ बसू देत नव्हता आणि मी द्वेषानं ओरडलो, आहे आचार्य आहे. गुरु द्रोणाचार्यांनी विचारले, कोण आहेस तू आणि तुला ठाऊक नाही का ही कुरु राजकुमारांची शस्त्र स्पर्धा आहे? ह्या स्पर्धेत यायचं साहस कसं केलंस तू? ही शस्त्र स्पर्धा कुरु राजकुमारांची होती म्हणून मी शांत होतो, पण अर्जुनाचे 2-4 खेळ बघून तुम्ही त्याला संपूर्ण विश्वातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर घोषित केलं. परंतु मीही ह्याच विश्वाचा एक भाग आहे. मला हे मान्य नाही आचार्य. एकतर तुम्ही त्याला फक्त कुरु कुमारांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून घोषित करा, अन्यथा माझ्याशी द्वंद्व करण्याची आज्ञा द्या. मग हस्तिनापुरातल्या प्रजेलाच ठरवू देत कोण श्रेष्ठ आहे ते. संपूर्ण क्रीडांगणात स्मशान शांतता पसरली. काय झालं आचार्य? तुमचा विश्वास नाही तुमच्या शिष्यावर की तुम्ही दिलेल्या शिक्षणावर? मी ओळखला तुला. तू कर्ण आहेस ना जो माझ्याकडे विद्यादान मागायला आला होता? नाही आचार्य, त्या कर्णाचा मृत्यू त्या क्षणीच झाला ज्या क्षणी तुम्ही त्याला नाकारलत. इतक्यात कुलगुरु कृपाचार्यांनी मला प्रश्न केला, युवान तू कोण आहेस? राजकुमार अर्जुनाला आव्हान देण्याआधी स्वतःचा परिचय दे. कुठल्या कुळाचा गोत्राचा क्षत्रिय आहेस तू? ज्या समाजानं मला आत्तापर्यंत माझ्या सामर्थ्याला जातीच्या तराजूत तोललं तो समाज आज मला स्वीकारेल, माझ्या सामर्थ्याचा सन्मान करेल असा विचार माझ्या मनाला वाळवीसारखा पोखरू लागला. आणि काय उत्तर द्यावं हे न सुचून मी तसाच मान खाली घालून उभा राहिलो आणि काही क्षणातच स्वतःला सावरून मी उद्गारलो. स्वतःची जात गोत्र सांगितल्यानं अपमान होईल असे मी मानत नाही. आचार्य, मी कुरु सम्राट धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी अधिरथ यांचा पुत्र आहे. मी द्वेषानं उद्गारलो, सूत पुत्र असून शस्त्र शिकण्याचं साहस कसं केलंस? माझ्या सामर्थ्याचा माझ्या जातीशी माझ्या कुळाशी काय संबंध? कोणत्या कुळात जन्म घ्यायचा ह्याची निवड ना मी केलीये ना माझ्या पूर्वजांनी. मग मी सूत पुत्र आहे ह्यात माझा काय दोष? तुझा हा प्रलाप व्यर्थ आहे युवान. राजकुमार फक्त राजा अथवा राजकुमाराशीच युद्ध करू शकतो. तेव्हा निघून जा इथून. कृपाचार्यांचे हे शब्द संपताच माझ्या कानावर पांडुपुत्र भीमसेनाचे शब्द पडले. सूतपुत्रा निघून जा, निघून जा. अर्जुनाकडून पराजित होऊन अपमानित होण्यापूर्वी निघून जा. सुतांमध्ये सामर्थ्य असूच शकत नाही. भीमसेनाचे उद्गार ऐकून प्रजेमध्ये एकच हलकल्लोळ माजला. सूतपुत्रा निघून जा, निघून जाच्या आरोळ्यांचा निनाद संपूर्ण क्रीडांगणात घुमत होता. माझं मन आक्रंदत होत. हस्तिनापुरासारख्या सामर्थ्यशाली राज्याच्या ह्या क्षुद्र विचारांची नीतीची चाड बघून माझा संताप होऊ लागला. पण मी स्वतःला सावरले आणि आणखी अपमानित होण्यापूर्वी इथून निघून जावं म्हणून वळालो आणि प्रवेशद्वाराकडे चालू लागलो. थांब युवान, इतक्यात एक राजपुत्र गरजला आणि कुलगुरु कृपाचार्यांना म्हणाला, मी आपणाला एक प्रश्न विचारू इच्छितो. सामर्थ्यशाली व्यक्तीचं सामर्थ्य हा त्याचा परिचय पर्याप्त नाही का? जर ह्याच्यात इतकं साहस आहे तर त्याला एक संधी का मिळू नये? कुलगुरु म्हणाले, कुमार दुर्योधन, युद्धाचे काही नियम परंपरा असतात. कोणत्याही राजकुमाराला फक्त राजा अथवा राजकुमारच आव्हान देऊ शकतो. ना हा युवक क्षत्रिय आहे ना राजा. अर्थात हा युवक जर राजा असेल तर तो अर्जुनाला आव्हान देऊ शकतो. मग मी कर्णाला अंग देशाचा राजा घोषित करतो. युवराज दुर्योधनाचे उद्गार ऐकून मी आश्चर्यचकित झालो. राज्य सिंहासन ह्याचा कधीच मोह नव्हता मला. फक्त आपल्या सामर्थ्याला सन्मान मिळावा इतकंच वाटत होत. आणि म्हणूनच मी युवराज दुर्योधनाला म्हणालो, नाही युवराज, राज्य किंवा संपत्ती ह्यातलं कुठलंच दान मागण्यासाठी मी आलो नाही. मला फक्त सन्मान हवा होता. कुठलाही अधिकार नकोय मला. इतका मोठा उपकार करू नका माझ्यावर. माझ्याकडे बघत हसत दुर्योधन उद्गारला, उपकाराची कोणतीही भावना माझ्या मनात नाही. प्रत्येक समर्थ योद्ध्याला दुर्योधन मित्र मानतो. मी गुडघ्यावर बसून दुर्योधनाच्या चरणांना स्पर्श करून म्हणालो, युवराज, आजपासून माझं राज्य, माझं सामर्थ्य, माझी संपत्ती इतकंच नव्हे तर माझे प्राणही मी तुमच्या चरणांशी अर्पित करतो. मला उठवत अलिंगन देऊन दुर्योधन उद्गारला, माझ्यासाठी तुझी मित्रता पुरेशी आहे. आजपासून अंगराज कर्ण तू माझा मित्र आहेस. दुर्योधनानं अंगराज कर्णाचा विजय असो अशी घोषणा दिल्या क्षणी, अंगराज कर्णाचा विजय असो, अंगराज कर्णाचा विजय असो च्या ललकाऱ्यांनी क्रीडांगण दुमदुमून गेले. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे ढगांनी आपली दिशा बदलावी त्याप्रमाणेच मगाशी सूतपुत्र म्हणून धिक्कारलेल्या कर्णाला लोकांनी आता अंगराज म्हणून गौरवलं होतं, सन्मान दिला होता. आज राधाई आणि तात अधिरथांना किती किती आनंद झाला असता. त्यांचा पुत्र एका राज्याचा अभिषिक्त राजा झाला होता. माझा ऊर अभिमानानं भरून आला होता. तेवढ्यात शंखनादानं मी भानावर आलो आणि सूर्यास्त झाल्यामुळे स्पर्धा समाप्त करण्यात आली होती. त्या दिवशी शस्त्र स्पर्धा जरी अनिर्णित राहिली असली तरी दुर्योधनाला हस्तिनापूरचा युवराज करण्याचं त्याचं आणि माझं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं. दुर्योधनानं अंगराज केलंच होतं मला, पण त्यापेक्षा जास्त मित्र मानलं होतं. जो स्नेह प्रेम मला लाभलं नव्हतं ते दुर्योधनानं दिलं होतं. म्हणूनच जेव्हा द्रोणाचार्यांनी द्रुपदाला हरवून बंदी बनून आणण्याची गुरुदक्षिणा मागितलेली त्यात मी त्याला सहाय्य करायचं ठरवलं. परंतु द्रोणाचार्यांनी मला दुर्योधनाबरोबर युद्धाला जायची अनुमती नाकारली आणि माझ्या मित्राचं स्वप्न भंगलं. युद्धात पराजयाचं दान माझ्या मित्राच्या पदरात पडलं आणि युधिष्ठिराच्या पदरात युवराज पदाचं दान. युधिष्ठिराचा झालेला युराज्याभिषेक दुर्योधनाच्या मनात काट्यासारखा सलत होता. त्यानं लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न अधुरं राहणार होतं कायमच. मनातून तो अस्वस्थ होता. त्याचं हे दुःख माझ्या इतकं चांगलं आणखी कुणाला कळू शकणार होतं? पांडवांना कसंही करून पराजित करण्यासाठी त्यानं गांधार राज शकुनींच्या मदतीनं एक योजना आखली होती. कर्णा, ही येणारी अमावस्या माझ्या आयुष्यात शीतल पौर्णिमा घेऊन येणार. माझा युराजाभिषेक होणार. दुर्योधन आनंदानं म्हणाला. दुर्योधना, काय बोलतोयस तू? याचा अर्थ कर्णा, पुरोचनानं वारणावतामध्ये एका भवनाची निर्मिती केली आहे, जो वीट, दगड, माती यांचा वापर न करता लाख, कापूस, पशूंचं मांस, लाकूड ह्यांसारख्या ज्वलनशील पदार्थांनी उभारला गेलाय. म्हणूनच ह्याचं नाव आहे लाक्षागृह. एका छोट्याशा ठिणगीनं संपूर्ण भवन काही क्षणात जळून राख होऊन जाईल. यज्ञ होईल तिथे ते लाक्षागृह यज्ञवेदी असेल आणि पांडव स्वतः आहुती होतील यज्ञात. माझ्या शत्रूंचा विनाश होईल. मित्रा, फक्त तुझ्या शत्रूंचा नाही, माझ्या सामर्थ्याचा आणि हस्तिनापूरच्या धर्माचाही विनाश होईल. हा अधर्म आहे. धर्मानं काय दिलंय मला आजवर? करणा, ज्या राजगादीवर माझा अधिकार आहे ती युधिष्ठिराला मिळाली. तुला नाही वाटत मी हस्तिनापूरचा युवराज व्हावं? दुर्योधना, मला तुला युवराजच काय, सम्राट झालेला बघायचंय. पण मी अधर्माच्या विरुद्ध आहे, कपटाच्या विरुद्ध आहे. आपण युद्धात हरवू शकतो पांडवांना. पांडवांशी युद्ध म्हणजे मला स्वतःच्या पित्यावरती, पितामह भीष्म ह्यांच्यावर शस्त्र उचलावे लागेल. कसं उचलू मी शस्त्र? आणि जरी असं राज्य मिळालं तरी काय करू मी त्याचं? मग अधर्म करण्याव्यतिरिक्त कोणता मार्ग उरतो? कर्णा, तू आहेस ना माझ्या बरोबर? दुर्योधना, मी मैत्रीचं वचन दिलंय तुला. जरी मला तुझा निर्णय पटला नाही तरीही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.